दुसरा इतिहास अध्याय 22। यरुश्लेमकरांनी त्याच्या जागी त्याचा कनिष्ठ पुत्र अहजा यास राजा केले, कारण जी माणसांची टोळी अरबी लोकांबरोबर छावणीत आली होती तिने त्याच्या सर्व वडील पुत्रांचा वध केला होता। या प्रकारे अहजा बिन यहोराम हा यहूद्यांचा राजा झाला। अहजा राज्य करू लागला तेव्हा तो 42 वर्षाचा होता। त्याने यरुश्लेमेत 1 वर्ष राज्य केले। त्याच्या आईचे नाव अथल्या, ही अमरीची नात। त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, कारण दुष्कृत्य करण्यास त्याची आई त्यास सल्ला देत असे। अहाबाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले। त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर त्या घराण्यातील लोकांनी त्यास असा सल्ला दिला की त्यायोगे त्याचा नाश झाला। तो त्यांच्या मसलतीने इस्रायलाचा राजा यहोराम बिन अहाब याच्याबरोबर रामोथ गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल याजशी लढाव्यास गेला। तेव्हा अरामी लोकांनी योरामास घायाळ केले। तो हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावे म्हणून तो इज्रेल येथे गेला। अहाबाचा पुत्र यहोराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता, म्हणून यहूदाचा राजा यहोराम याचा पुत्र अजर्या त्याच्या समाचारास गेला। अहजाचा नाश देवाकडून झाला, कारण त्याने योरामाची संगती धरिली होती। अहाबाच्या घराण्याचा उच्छेद करावा म्हणून परमेश्वराने येहू बिन निमशी यास अभिषिक्त केले होते। त्याच्याशी सामना करावा म्हणून तो तेथे येऊन यहोरामाबरोबर निघाला होता। येहू अहाबाच्या घराण्यास शासन करीत असता यहूदाचे सरदार व अहजाचे पुतणे हे अहजाच्या सेवेस असलेले त्यास आढळले। तेव्हा त्याने त्याचा वध केला। त्याने अहजाचा शोध लाविला, त्यास त्याच्या लोकांनी पकडिले। तो शोमरोन येथे लपून राहिला होता। त्यांनी त्यास येहूकडे नेऊन त्याचा वध केला, त्यास मूठमाती दिली। ते म्हणाले, जो यहोशाफाट परमेश्वरास जीवेभावे शरण गेला त्याचा हा पुत्र। अहजाच्या घराण्यात राज्य करण्यास समर्थ असा कोणी उरला नाही। अहजाची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला। तरी राजकन्या यहोशबात हिने अहजाचा पुत्र योवाश यास त्या वधावयाच्या राजपुत्रातून चोरून नेले आणि बिछाने ठेवण्याच्या कोठडीत त्याच्या दाईने त्याला छपवून ठेविले। याप्रमाणे यहोराम राजाची कन्या जी होयादा याजकाची पत्नी यहोशबात जी अहजाची बहीण होती तिने योवाशाला अथलेपासून छपविले, म्हणून तिला त्याचा वध करिता आला नाही। देवाच्या मंदिरात त्या 6 वर्षे छपवून ठेविले होते। तेव्हा अथलेने देशावर राज्य केले।